श्री दासबोध दशक 11वा भीम दशक समास पहिला सिद्धांत निरूपण
श्री राम आकाशापासून वायो होतो हा तो प्रत्यये येतो वायोपासून अग्नी झोतो सावध ऐका वायोची कठिण घिसणी तेथे निर्माण झाला वन्ही मंदवायो शीतळ पाणी तेथून जाले आपापासून झाली पृथ्वी ते नाना बीज रूप जाणावी बीजापासून उत्पत्ती व्हावी हा स्वभावचे आहे मुळी सृष्टी कल्पनेची कल्पना आहे मुळीची जयेपासून देवत्रयाची काया झाली निश्चळामध्ये चंचळ तेची कल्पना केवळ अष्टधा प्रकृतीचे मूळ कल्पना रूप कल्पना तेची अष्टधा प्रकृती अष्टधा तेची कल्पना मूर्ती मुळाग्रापासून उत्पत्ती अष्टधा जाणावी पाच भूते तीन गुण आठ झाली दोन्ही मिळो म्हणनी अष्टधा प्रकृती जाण बोली जेते मुळी कल्पनारूप झाली पुढे तेची फापावली केवळ जडत्वास आली सृष्टीरूपे मुळी झाली ते मूळ माया त्रिगुण झाले ते गुण माया जडत्व पावली ते अविद्या माया सृष्टीरूपे पुढे चारी खाणी झाल्या चारी वाणी विस्तारल्या नाना योनी प्रगटल्या नाना व्यक्ती ऐसी झाली उभारणी आता ऐका संहारणी मागील दशकी विशद करूनी बोलिले असे परंतु आता संकळित बोलिजेल संहार संकेत श्रोते वक्ते येथे चित्त चित्त देऊन ऐका। शतवर्षीय अनावृष्टी तेथे आटेल जीवसृष्टी, ऐशा कल्पांताच्या गोष्टी शास्त्री निरोपिल्या। बारा कळी तपे सूर्य तेने पृथ्वीची रक्षा होये, मग ते रक्षा विरोन जाये जळांतरी। ते जळ शोषी वैश्वानरु वन्नी झडपी समीरु, समीर वितुळे निराकारु जैसे तैसे। ऐसी सृष्टी संहारणी जाली, मागा विस्तारे बोलिली, माया निरासे उरली स्वरूप स्थिती। तेथे जीव शिव पिंड ब्रह्मांड आटोन गेले थोतांड, माये अविद्येचे बंड वितळोन गेले। विवेकेची बोलिला क्षये म्हणून विवेक प्रळये, विवेके जाणती काये मूर्खास कळे। सृष्टी शोधिता सकळ एक चंचळ एक निश्चळ, चंचळास करता चंचळ चंचळ रूपी। जो सकळ शरीरी वर्ते सकळ कर्तृत्वास प्रवर्ते, करून अकर्ता हावर्ते शब्द जया। राव रंक ब्रह्मादिक सकळामधे वर्ते एक, नाना शरीरे चाळक इंद्रिये द्वारे, त्यास परमात्मा बोलती सकळ करता वैसे जाणती। परितो नासेल प्रचिती विवेके पाहावी। जो स्वानामधे गुरुगुरितो जो सुकरामधे कुरकुरितो, गाढवी भरोन भुंकतो आटा हासे। लोक नाना देह देखती विवेकी देहात पाहती, पंडित समदर्शने घेती येणे प्रकारे। विद्या विनय संपन्ने ब्राह्मणे गविहस्तिनि शुने चैव श्वपाके च पंडिताः समदर्शिनः। देह पाहता वेगळाले, परंतु अंतर एकचे झाले, प्राणी मात्र देखिले एकांतरे। अनेक प्राणी निर्माण होती, परी एकची कळा वर्तती, तये नाव जगज्योती, जाणती कळा। श्रोत्री नाना शब्द जाणे, त्वचे मधे शीतोष्ण जाणे, चक्षु मधे पाहो जाणे नाना पदार्थ, रसने मधे रस जाणे, घ्राणामधे वास तो जाणे, कर्म इंद्रियामधे जाणे नाना विषय स्वाद, सूक्ष्म रूप स्थूळ रक्षी, नाना सुख दुखे परीक्षी, त्यास म्हणती अंतर साक्षी अंतरात्मा। आत्मा अंतरात्मा विश्वात्मा, चैतन्य सर्वात्मा सूक्ष्मात्मा, जीवात्मा शिवात्मा परमात्मा, द्रष्टा साक्षी सत्तारूप, विकारामधील विकारी, अखंड नाना विकार करी, तयास वस्तु म्हणती भिकारी परमहीन। सर्व एकची दिसती, अवघा एकंकार करीती, ते अवघी माईक स्थिती चंचळा मधे, चंचळ माया ते माईक, निश्चळ परब्रह्म एक, नित्यानित्य विवेक या कारण, जातो जीवतो प्राण, नेणे जीव तो अज्ञान, जन्म तो जीव तो जाण, वासनात्मक ऐक्य जीव तो ब्रह्मांश, जेथे पिंड ब्रह्मांड निरास, येथे सांगितले विशेष चत्वार जीव, असो हे अवघे चंचळ, चंचळ जाईल सकळ, निश्चळ ते निश्चळ आद्यंती, आद्य मध्य अवसान, जे वस्तु समसमान, निर्विकारी निर्गुण निरंजन, निस्संग निःप्रपंच, उपाधि निरासे तत्वता, जीव शिवास ऐक्यता विवंचून पाहो जाता उपाधि कैची असो जाणणे तितुके ज्ञान परंतु होते विज्ञान मने ओळखावे उन्मन कोण्या प्रकारे वृत्तीस नकळे निवृत्ती गुणास कैची निर्गुण प्राप्ती गुणातीत साधक संती विवेके केले श्रवणा परीस मनन सार मनने कळे सारा सार निज ध्यासे साक्षात्कार निसंग वस्तु निर्गुणी जे अनन्यता तेची मुक्ती सायोज्यता लक्षांश वाच्यांश आता पुरे झाला अलक्षी राहिले लक्ष सिद्धांती कैचा पूर्व पक्ष अप्रत्यक्षास कैचे प्रत्यक्ष असून नाही असून माईक उपाधी तेची सहज समाधी श्रवणे वळावी बुद्धी निश्चयाची
इति श्रीदासबोधे गुरुशिष्य संवादे सिद्धांत निरूपण नाम समास पहिला।